तो गोस्वामी असलं पाहिजे. हा गोस्वामी आणि खराच इंद्रियांचा स्वामी हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं पाहिजे. जसं न्यायाधीश हे पण एक आडनाव आहे, मुंबईला काही लोक आहेत त्यांचं नाव आहे न्यायाधीश आडनाव, तर एक कोणतरी त्यांचा पूर्वज कोणतरी न्यायाधीश असेल कदाचित. जो न्यायाधीशाचा मुलगा तो म्हणाला की मला काही प्रश्नाची आवश्यकता नाहीये कारण माझे वडील न्यायाधीश आहेत, त्यामुळे मी पण ज्यावेळी 21 वर्षाचा होईन तरी मला पण एक तिकडे नोकरी मिळाली पाहिजे. यामध्ये मुख्य हे असं आहे की वडील न्यायाधीश असल्यामुळे त्या मुलाला न्यायाधीश होण्यासाठी पात्र होण्यासाठी अधिक संधी आहे. कारण पहिल्यापासूनच घरचं वातावरण तसं आहे, काही खपला तो वडिलांना विचारू शकतो, डॉक्टरचा मुलगा इंजिनियरचा मुलगा. पण तो म्हणाले की मी काही गुण दाखवणार नाही, काही गुण दाखवणार नाही, पण वडील डॉक्टर म्हणून मी पण डॉक्टरच, त्याचं औषध घ्याल तुम्ही, आपण नाही कोणी घेणार. किंवा जो एक सिव्हिल इंजिनियर आहे की मोठा आर्किटेक्ट आहे, त्याचा मुलगा म्हणाला की मी पण तुमचं मंदिर बांधतो इथे, आता म्हणून फुकट बांधलं तरी होणार नाही एवढ्यामध्ये आम्ही, कारण ज्याला काहीच कळता नाहीये तो कसं काय करेल काम. म्हणून जरी जन्माचा एक अंश असला, म्हणजे पूर्वी ब्राह्मणाची मुलं ब्राह्मणाची कामं करायची, पण निदान ते त्यांचे गुण तरी दाखवायचे, आणि जर दाखवले नाहीत तर त्याला बाहेर काढलं जायचं. अश्वत्थामा त्याने ब्राह्मण परिवारात जन्म घेऊन नंतर अगदी विरुद्ध प्रकारचे गुण दाखवल्यामुळे त्याला त्या समाजातून निष्कासित करण्यात आलं, स्वतः अर्जुनाने त्याला शिक्षा दिली. किंवा क्षत्रिय असेल पण क्षत्रियाचे गुण दाखवत नसतील अशा लोकांना काय म्हणतात, क्षात्रबंधू. म्हणजे ब्रह्मबंधू क्षात्रबंधू ही एक प्रकारची एक शिवी आहे ती. कोणा म्हटलं आणि परिषद महाराज स्वतःला क्षत्रबंधू म्हणतात की मी काही मोठा क्षत्रिय नाहीये, आता त्यांचा नम्रपणा झाला. परंतु हे नित्यानंद किंवा अद्वैत वंशातील लोक यांना असं वाटतं की आम्ही या वंशात, त्यामुळे आम्ही आपोआपच श्रेष्ठ आहोत. ज्यावेळी एक माणूस स्वतःला कृत्रिमरित्या श्रेष्ठ समजतो त्यावेळी पण तो दोन प्रकारे चुका करू शकतो. एक, त्याला स्वतःविषयी अवास्तव कल्पना होऊ शकते की मी मोठा प्रचारक आहे, मी असा आहे, मी तसा आहे. आणि दुसरा, समजा एका दुसऱ्या कुळात जन्माला येऊन, दुसऱ्या राष्ट्रात जन्माला येऊन, दुसऱ्या प्रदेशात जन्माला येऊन, समजा त्याच्या इतकाच किंवा त्याच्यापेक्षा चांगला प्रचार करू लागला तर काय निर्माण होते मनामध्ये, असूया. म्हणजे दोन्ही प्रकारे तुमचं ते नुकसान होऊ शकतं. याच्यामध्ये आणखीन भरपूर काही चर्चा करण्यासाठी आहेत, आपण आज अर्ध्यावरती थांबणार आहोत. शेवटी आपण याच्यावरती पुन्हा संध्याकाळी चर्चा करूच. चैतन्य महाप्रभू असूया म्हणा किंवा कोणत्याही प्रकारच्या भावनेने जर का आपल्याला वैष्णवांची प्रगती किंवा दुसऱ्या एका वैष्णवाविषयी मनात काहीतरी असूया किंवा सूडबुद्धी निर्माण झाली तर त्याने अपराध होतो. एका भक्ताने असं म्हटलेलं आहे की अपसिद्धांत म्हणजे काय, उलट सिद्धांत किंवा विरुद्ध सिद्धांत, तसं अपराध म्हणजे काय. तर भक्त असं म्हणतात की राधा म्हणजे भगवंतांची सेवा आराधना, अपराध म्हणजे ज्या कृत्याने तुम्ही राधाराणीच्या कृपेपासून वंचित होता, तुम्ही भक्तियोगाच्या मार्गापासून दूर होता, तो अपराध. त्यामुळे नुसता अपराध म्हणजे काय साधी गोष्ट नाहीये. जसं मेन तुम्ही समजा एक्सप्रेस वे सोडला आणि एक लहानचा गावचा मार्ग पकडलात तर नाही की तुम्ही 2 तासाच्या ऐवजी 4 तासात पुण्याला याल, परत जाल कुठल्या कुठे आणखी दुसऱ्या ठिकाणी. त्याप्रमाणे अपराध म्हणजे तुम्ही दूर होता. आणि वैष्णव अपराध हा अत्यंत कठोर समजला जातो की हा अतिशय त्याच्यावरती निरसन करणं फार कठीण आहे. एका पदामध्ये नरोत्तमदास ठाकूर म्हणतात की हे भगवंता तुमच्या ठिकाणी कोणी अपराध केला तर तारे हरी नाम, पण जर का तुमच्या भक्तांच्या ठिकाणी कोणी अपराध केला तर मात्र हरिनाम त्याला पुरेसं नाहीये। समजा सेवा अपराध घडला, काही पूजा अर्चा करताना अपराध सगळे 32 अपराध दिलेले आहेत आपल्या भक्तिरसामृत सिंधूत, आपण लगेच क्षमा मागितली, जे पुजारी त्यांना माहिती आहे की प्रार्थना आपण रोज म्हणतो, अपराध सहस्राणी क्रियंते अहर्निशम मया दासोहम मत्वा मधुसूदन दासोहम मत्वा क्षमस्व मधुसूदन, की माझ्यातून तर रोज अहर्निश अपराध घडत असतात। पण वैष्णव अपराध असा आहे की समजा चालताना पायात काटा गेला आणि आपण म्हणू की पायाचा फार माझा घाण आहे किंवा मी या पायाला हात लावणार नाही तर मी या खांद्यातनं काटा काढू का, तो तसं चालत नाही। तो ज्या ठिकाणी काटा गेलाय तिथेच तुम्हाला लक्ष द्यायला हवं, म्हणजे ज्या विशिष्ट वैष्णव तुम्ही अपराध केलाय त्याच्याकडे जाऊन मागितली पाहिजे। तुम्ही असं म्हणू शकत नाही की ठीक आहे जर का कदाचित माझ्या हातून अपराध घडला असावा असं जर का इतरांना कोणाला वाटत असेल, मला तर वाटत नाहीये, तर मी क्षमा अशा अर्थाने म्हणायला तयार आहे। असं एकदम वकिली भाषा किंवा याला राजकीय काही तडजोड होऊ शकत नाही। ज्याचा अपराध घडला आहे त्याच्याकडे जाऊन तिथे त्याची क्षमा मागायला पाहिजे। आणि कितीदा असं होतं की गर्विष्ठ मन किंवा आधीच भक्तियोगाची साधनं शिथिल झाल्यामुळे सर्व काही करायला तयार असो आपण ती एक गोष्ट सोडून, लोक म्हणतील की 10 दिवस उपवास करेन किंवा रोज चौसष्टमाळा करेन किंवा पायी झालं ते वृंदावनला जाऊन परत येईन मुंबईला, पण या सर्व गोष्टी अशा आहेत की तुम्ही दुसऱ्या अवयवानं तुम्ही चाक पडून पाहताय, त्या ठिकाणी काटा नाहीये। याला महाप्रभूंनी रूप गोस्वामींना जी अतिशय सुंदर उपमा दिली होती भक्तिलता बीजाची, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्तिलता बीज। आपल्याला गुरु कोणाच्या कृपेने मिळतात? श्रीकृष्णांच्या। आणि मग श्रीकृष्ण कोणाच्या कृपेने मिळतात? गुरूंच्या। तर आधी श्रीकृष्णाची कृपा होते आपल्यावरती, आपण म्हणू की काय भगवानची कृपा होईये, कृपा झाल्यामुळे ते तुम्हाला गुरु मिळालेत। आता तुम्ही भगवंताची कृपा विसरा, आता आधी त्या गुरूंची कृपा प्राप्त करा। अर्थात जो खरा प्रामाणिक गुरु आहे तो कधीच म्हणणार नाही की माझी सेवा करा म्हणून, गुरु नेहमी तुम्हाला भगवंताच्या दिशेने ढकलत जातील। पण गुरूंची सेवा सुरू झाली असताना नंतर त्या गुरुनं विसरणं हा एक मोठा अपराध होऊ शकतो। तर याला महाप्रभूंनी हाथी माता माता म्हणजे मत्त किंवा वेडा, मॅड एलिफंट। जसं एका सुंदर उद्यानामध्ये एखादा अतिशय मदमत्त हत्ती शिरला आतमध्ये तर 2 मिनिटांमध्ये सगळ्याचा सगळा विध्वंस होऊन जाईल, एकही फूल एकही झाड झुडूप दिसणार नाही। त्याप्रमाणे महाप्रभू सांगतायत की जर का त्या भक्तिलता बीजेचं नीट त्याचं संगोपन केलं, ती वेल वाढती आहे, तर तुमच्या मनाची तुलना एका उद्यानाशी केलेली आहे आणि या उद्यानात समजा हा वेडा हत्ती शिरला तर थोड्याच वेळात सगळा काही सर्वनाश होऊन जाईल। यदि वैष्णव अपराध उठे हाती माता उपाडे वा छिंडे तारा सुखी जाय पाता। जी पानं फुलं लागलेली आहेत तो वृक्ष उन्मळून पडल्यानंतर मग त्याला कधी पाणी घाला ते पाणी शिरणारच नाही मुळामध्ये, थोडं लस खुटते। त्यामुळे जदी वैष्णव अपराध उठे हाती माता, हाती वेड्या हातीप्रमाणे हा अपराध समजा मनात उठला, उपाडे वा छिंडे, एक तर तो त्या वृक्षाला उन्मळून टाकेल किंवा छिन्न विछिन्न तोडून टाकेल, तारा सुखी जाय पाता, तुमच्या भक्तीवेलीची सर्व पानं सुकून जातील। तर आपण या ठिकाणी आज अर्ध्यावरती याला विराम देऊ, संध्याकाळी पुन्हा याची उजळणी करून पुढचं हे करू। अतिशय महत्वपूर्ण श्लोक आहे। श्री प्रभुपाद की सुदुराचारो, दुराचार का अर्थ होता है दुराव्यवहार, सुदुराचार का अर्थ होता है बहुत ही बुरा व्यवहार। तो अगर कोई भक्त सिंपल दुराचार नहीं, सबसे बड़ा दुराचार करेगा, लेकिन अगर वो मेरी भक्ति भी करने की इच्छा रखता है, तो भगवान कहते हैं कि मैं उसे साधु ही समझता हूं, मेरे मन से वो उतर नहीं गया है, वो मैं अभी तक उसको साधु समझता हूं। और अगर वो मेरी भक्ति दृढ़ता से करते रहेगा तो क्षिप्रम भवति धर्मात्मा। सो दैट इज द मीनिंग ऑफ सुदुराचारो, वेरी वेरी अबॉमिनेबल एक्शन। बट कृष्णा सेज आई विल स्टिल प्रोटेक्ट हिम, आई कंसिडर हिम टू बी अ साधु। उत्तम अधिकार विचार लो पाहिजे। आपण प्रभुपादांना विचारू। प्रभुपाद म्हणतात की जरी वैज्ञानिकांनी बाकी सर्व अवयव निर्माण केले असले, एकतर जसं कृत्रिम हार्ट आहे, प्लास्टिकचं हार्ट असतं, पेसमेकर तो नुसता त्याला चालना देतो, एक गोष्ट म्हणजे यावरून ते त्यांनी मृत्यूवर विजय प्राप्त केला नाहीये, ज्यांनी ते हार्ट घेतलंय त्याला कधीतरी मृत्यू येणारच आहे, किंवा इतरांकडून काही घेऊन टिश्यू कल्चरनी एक वेगळा नैसर्गिक अवयव जरी निर्माण केला, तरी सुद्धा तो अवयव निर्माण करण्यासाठी त्यांनी एक जिवंत मनुष्य वापरलेला आहे। असं नाही की त्यांनी तो मनुष्य देखील कृत्रिमरित्या केलेला आहे। त्यामुळे आज एक दोन तीन चार सगळं प्राप्त करून मग शेवटी ते एकदम आत्मा निर्माण करतील, हे ज्यावेळी ते करतील त्यावेळी आपण विश्वास ठेवू शकतो ना। कृत्रिम म्हणजे कसं, तर संपूर्ण स्वबळावर परमेश्वराकडून काही मदत न घेता, तसं तर होत नाही कधीच। जसं क्लोनिंग म्हणतात, ऐकलंय कोणी क्लोनिंग करतात किंवा, पण त्यांनी क्लोन करून जी एक बकरी निर्माण केली ती 2 महिन्यात ती मरण पावली, ती तिच्यामध्ये बाकी कोणत्याही बकरीचे असे गुणधर्म जास्त नव्हते, ती पुन्हा तिच्यासारख्याच बकरीला जन्म देऊ शकत नाही। अगदी साधे उदाहरण पहा तुम्ही, सध्या जरबरा नावाचं एक फूल येतं, खूप लोकप्रिय आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे लाईट म्हणजे प्रकाशाचे रंग ते कमी केले की त्या फुलांना येतात, म्हणजे लाल रंग समजा ब्लॉक केला तर ते फूल अगदी गळत लाल होतं, काळं पण होतं, निळं पण होतं, आणि इतक्या आर्टिफिशियली त्याचं ते मोठ्या संख्येनं उत्पादन करता येतं, त्याच्यामध्ये बाकी सगळे गुणधर्म आहेत एक सुवास सोडून। पण फूल जर का फुला सुवास नसेल मग त्याला काय अर्थ आहे मग? त्यामुळे मनुष्य जे काही स्वतःच्या वृत्तीने नैसर्गिक याच्यामध्ये काहीतरी दखल करतो, काहीतरी हस्तक्षेप करतो, तर त्या वस्तूचा मूळ गुणधर्म निघून जातो, काहीतरी वेगळं बाहेर येतं त्याच्यातून। त्यामुळे आतापर्यंत असं झालं नाहीये कधी। त्या प्रभात एका भक्ताला सांगवतोय की एक म्हणतो तू माझ्या स्कीममध्ये पैसे इन्व्हेस्ट कर ना, तुला 1 कोटी रुपये मिळतील। तो म्हणतो की आता मला तर 5 रुपये दे तुम्हाला, 1 कोटी जरी नंतर असेल तरी घेईन मी ते, तुम्ही आता माझ्या दाखवलं काहीच नाहीये, मग कसा विश्वास ठेवू मी? त्यामुळे पुढे आम्ही मनुष्याला अमरत्व प्रदान करू किंवा आम्ही हे करू आम्ही ते करू, हे जर का 1 कोटी रुपयाप्रमाणे असेल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट, आज तुम्ही 5 रुपये दाखवा ना काहीतरी तुमच्या हातून झालेलं। अर्थात त्यांना काय वाटतं की आम्ही हे जे मोठे मोठे डिजिटल प्लेयर्स किंवा बाकी चंद्रावर गेलाय माणूस, हे केलंय ते केलंय, या प्रगतीला पाहून त्या वाटतं की याने ती त्याच्या समान आहे की आम्ही काहीतरी देतोय आता, पण त्याची किंमत किती मोजावी लागते। आज एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी जे पूर्वी 3 तास लागायचे त्यासुद्धा 1.5 तास लागतो, मान्य आहे। पण जर तुम्ही फ्लाईट पकडली तर एअरपोर्टला जाईपर्यंत 2 तास लागतात, त्याचं काय? त्यामुळे हे आपण समजत नाही, असं वाटतं की नाही याच्यामध्ये मोबाईल कम्युनिकेशन्समुळे, सेलफोन्समुळे लगेच तुम्ही इतरांशी बोलू शकता, पण ह्याने गैरसमज कमी झाल्यात का? किंवा वास्तविक कम्युनिकेशन, इथे संभाषण, हे कधी घडतं का? क्वचितच. ईमेलमुळे किती लोकांचं नुकसान झालंय, किती लोकांचा वेळ वाया जातो त्यामध्ये. एक मी एका मॅनेजमेंटचं पुस्तक पाहत होतो, त्यात एक मॅनेजर म्हणतो की मी 6 दिवस सुट्टीवर होतो, नंतर येऊन ईमेल उघडलं तर 450 ईमेल होते, मेसेजेस, एकही कामाचा नव्हता. म्हणजे हे सगळं पाण्यामध्ये केला वेळ गेला. तर हे कित्येकांना समजत नाही ते, की त्यांना असं वाटतं की नाही ही प्रगती आहे. अर्थात आम्ही काही सगळ्याच्या मुळात विरोधी नाही आहोत. कोणी म्हणतो तुम्ही काय मोबाईल वापरता, मग तुम्ही पण ईमेल वापरताच की? प्रभात म्हणजे की आमची अवस्था एका नागाप्रमाणे आहे, सापाला बीळ हवं असतं, तो काय बीळ तयार करत नाही, तो बघतो की इथे कोणी उंदराने काही केलंय का. ठीक आहे, उंदीर आहे, बीळही आहे, तो आत जातो, थांबतो, तो उंदीरला की उंदराला खातो आणि बिळातही राहतो. समजा उद्या मोबाईल सगळं बंद झालं, सगळे सॅटेलाईट बंद झाले, तर काय आपला प्रचार थांबणार नाहीये? अर्थात आपण आपले प्रचारक फक्त असे आज दिल्ली, उद्या कलकत्ता, उद्या लंडन, असं होणार नाही. मुंबईहून निघल्याचं म्हटलं तर 4 दिवस चालत यायला लागतील. वृंदावनची यात्रा म्हटली तर 6 महिने चालत जायला लागेल. ते पण चांगलं आहे का अर्थाने, काय वाईट नाहीये. असो, प्रभुपादांचा एक लाईफ कम्स फ्रॉम लाईफ, जीवनाचे सहज जीवन म्हणून एक पुस्तक आहे, ते तुम्ही वाचा, त्याला याच्याशी अधिक माहिती मिळेल. पाहिलंय का तुम्ही ते? मिळेल आपल्या स्टॉकमध्ये. कॉल हा खरं हे 2 वेगवेगळे मुद्दे आहेत. हा पॉइंट संध्याकाळी येईल, पण आता तुम्ही प्रश्नोत्तरामध्ये सांगायला लागला जातो. ब्रह्मदेवानी एकदा आपल्या कन्येकडे पाहिलं आणि ते तिच्याप्रती आकर्षित झाले, ते तिच्या मागे धावू लागले. तिला समजलं की हे कशासाठी धावत आहेत, आणि सगळेजण असे अवाक होऊन पाहत होते की हे काय चाललंय. त्यावेळी मारीची नावाचा एक प्रजापती, त्याचे 6 पुत्र ते देखील देत होते, त्यांनी पाहून कडक शब्दामध्ये याची निंदा करणे सुरू केलं की काय तुम्हाला शोभत नाही, तुम्ही ब्रह्मदेव आहात तुम्ही, आणि तुम्ही मैथुनासाठी आपल्याच मुलीच्या मागे धावताय. अर्थात ब्रह्मदेवानं लगेच त्यांनी आपल्याला सांभाळलं, त्यांनी ते जे सूक्ष्म शरीर निर्माण झालं त्याचा त्याग केला त्यांनी. परंतु या 6 देवतांना तो त्यांच्याप्रती अपराध समजला गेला, ब्रह्मदेवांप्रती. तर त्यांना हिरण्यकशिपूचे 6 पुत्र म्हणून जन्म घ्यावा लागला. नंतर दुसऱ्या जन्मात वसुदेव आणि देवकीचे पहिले 6 गर्भ, हे 6 देवता. याचा अर्थ असा की विषयवासना किती दृढ असते हे भगवंतांना दाखवून द्यायचं होतं. म्हणून त्यांनी आपले शुद्ध सेवक यांना त्या ठिकाणी एक निमित्त म्हणून योजलं. पण हे ज्याला माहीत नसतं तो जर का यात हस्तक्षेप करून निंदा करू लागला किंवा हसू लागला तर त्याला मात्र तो अपराध लागतो. त्यामुळे आपल्याच मुलीच्या मागे मैथुनासाठी धावणं ही काही योग्य गोष्ट नव्हे. म्हणजे एकार्थी हा मोठा दुराचार होऊ शकतो. त्यामुळे सुदुराचार हा जो शब्द आहे हा केवळ कनिष्ठ, मध्यम किंवा उत्तम असा योजलेला नाहीये. तुम्हाला तर मी आधीच सांगतो काय भक्तिनाथ ठाकूर म्हणतात, नाही याच्यामध्ये आपल्या हरिभक्तिविलासमध्ये म्हटलेलं आहे की भक्तांमध्ये 4 प्रकारे समजा दोष आढळले, काही जगात दोष असतील, शरीरामध्ये, वाणीमध्ये, मनामध्ये. जर का वस्तूविषयी विचार न करता हातून काही चूक घडली, काही पाप घडलं असेल, समजा कोणी चोरी केली असेल, जर का तो पक्का चोर असेल तर मात्र गोष्ट वेगळी. असं घडलं एकदा आपल्या यात्रेमध्ये. एकदा एका भक्ताचा वॉकन गेला आणि त्यांनी सांगितलं की माझा वॉकमन बहुतेक चोरला गेलेला आहे. तर मग आम्ही ते कोणी कोणी पाहिलं, शेवटी कोण होतं, तर त्या दोन रूममध्ये फक्त एकाच बसमध्ये लोक होते. तर शेवटी प्रयत्न करूनही कोणी सांगत येत नव्हतं. तुम्ही म्हटलंय बघा, वॉकमन या बसमध्येच आहे. जर कोणी प्रामाणिकपणे येऊन सांगितलं की चुकून मी घेतलाय, त्याला काहीच शिक्षा होणार नाही. जर कोणी आलं नाही पुढच्या 15 मिनिटात, तुम्ही म्हटलं मी समोर नाही, मी आत बसेन रूममध्ये. ज्याला कोणा वाटतंय की परत द्यायची इच्छा आहे त्याने येऊन फोन द्यावा तिकडे. चला नाही तर मी स्वतः सगळ्यांची चल झडती घेणार. आणि मला माहिती आहे अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे ही, लज्जास्पद गोष्ट आहे. झालं मग एक 15 मिनिटाच्या आत त्यात ते कॉटवरती एक वॉकमन येऊन त्याचा होता तुम्हाला हाच माझा वॉकमन आहे. मग जो भक्त आहे त्या विचारलं की का केलंस तू, तर म्हणे अचानक का कोण जाणे, पण म्हणलं की आपल्याकडे वॉकमन नाहीये ते आपण घ्यावा, पण मी चुकलो, मला समजलं की मी देणार होतं. आज तो मनुष्य चांगल्या प्रकारे सेवा करतो. म्हणजे याचा अर्थ असा की जसं अचानकपणे आपल्या गाडीवरून जात असताना एक अतिशय हेवीली पोल्युटेड अशा एका रस्त्यावर गेलो, पुण्याला असं काही कमी नाहीत रस्ते, तर लगेच आपण आल्यानंतर घरात खोकत बसतो 2 तास की का कोण जाणे का, कारण चुकून आपण त्या परिसरात गेलोय. ते सगळं कार्बन मोनॉक्साईड सगळं आत शिरले. 2 मिनिटं तिथे आपण थवा स्वीकारल्याने नंतर आपला त्रास होत राहतो. त्याचप्रमाणे थोडाच आपण मनाला समजा कधी एक अवधी दिला तर ते त्या 2 मिनिटांकरता त्यातून क्षणाकरता किंवा एका अर्ध्या क्षणाकरता देखील ते मन एकदम असं होऊन जातं. मग ते समज घ्यायला नकोय खरं आहे. तर याला म्हणतात अनप्रीमेडिटेटेड फॉल डाऊन. त्यांनी अधिक असं कोणी असेल ना की काही चोरी करायची मग सॉरी म्हणायचा परत चोरी करायची सॉरी, ती गोष्ट वेगळी. जो सराईत चोर नाही येतो, जो सराईत नाही येतो, ती गोष्ट आहे की पूर्वी केलेल्या पांची समजा काही आता थोडा चिन्ह असतील तर ट्रेस काही असेल तर, आणि ती गोष्ट म्हणजे भक्ती मार्गात त्याच्या आधी समजा काही पाप केले असेल तर, समजा कोणी मनुष्य काही करणं जेलमध्ये गेला असावा, त्याला सगळं आपण म्हणणार नाही की लक्षात ठेव तू जेलमध्ये बसणार नाही. आता तो आहे ना, त्याप्रमाणे आपण हे केलं पाहिजे. तर अशा प्रकारे या हरिभक्ती असं सांगितलेलं आहे की या 4 प्रकारचे अपराध घडले कोणाचे, तर त्यांना ते अपराध समजू नये. आणि मुख्य गोष्ट अशी अपिचेत सुदुराचारो सांगण्यामध्ये भगवंताचा उद्देश त्या तिथे वाचा तुम्ही 9:30 नोंद करून ठेवायचे, नीट वाचा. प्रभात म्हणतात की ह्या श्लोकाचा हा एक लायसन्स नाहीये, हा एक सुटा तुम्हाला दिलेला एक मोकळीक नाहीये की तुम्ही काही अपराध करा आणि भक्ती करा आणि भगवंत तुम्हाला वाचवतील. भगवंतांचे भक्त तुम्हाला कदाचित त्यातनं वाचवतील, पण त्यामुळे ठीक आहे हा आपलाच माणूस आहे, परंतु त्या केलेल्या अपराधाची त्याची प्रतिक्रिया आहे ती मात्र सुसावीच लागेल. प्रकृतीचे नियम हे तुम्हाला त्यात क्षमा करणार नाही. त्यामुळे याचा संबंध त्या कनिष्ठ उत्तम उद्यमशी नसून याचा संबंध हे पुढचं पूर्ण आपण चर्चा केली मग तुम्हाला समजेल. प्रभात या ठिकाणी या तात्पर्यात दुराचाराचा काय हे घेता येते. त्याचप्रमाणे या श्लोकामध्ये तर भक्तियोगाची महिमा सांगितलेली आहे की भक्तियोगा किती नाही. दुसरी गोष्ट अशी आहे भक्तियोगामध्ये प्रायश्चितलाच नाही आहे काही, कारण प्रायश्चित्त म्हणजे तुम्ही कोणाकडे जेव्हा चोरी केली असेल तर ती गाय दान करा म्हणजे ते तुमचं पाप गेलं. ते कार्य एक, त्याचं क्षलन किंवा त्याचं प्रायश्चित्त हे दुसऱ्याने करायचं. भक्तिमार्गात मात्र पापांपासून दूर होण्यासाठी श्रवणम कीर्तनम करायचं. त्यात समजा काही अपराध घडला तर दुसऱ्या कोणत्या तरीचा मला आश्रय न घेता त्या श्रवणम कीर्तनाचाच आश्रय घेणं. आणि निश्चित जर का अपराध घडला असेल तर ती जिभेवर रुची नसते, तुम्ही अगदी आनंदाने विभोर होऊन नाम घेऊ शकत नाही. तुम्ही त्या निर्मळ अंतर्गत लोकांबरोबर व्यवहार करू शकत नाही, तरी पण एक शिस्त म्हणून जबरदस्त का होईना ते घेतल्या राहिल्याने मग हळूहळू ते अपराधाची भावना कमी होते. अर्थात जर का अपराध लघु गुरु असं म्हटलं तर की किती अपराध किती मोठा आहे त्यानुसार आणि त्या भक्ताने मग मोठा अपराध घडला असेल तर संपूर्ण भक्ताच्या समाजाला शरण गेलं पाहिजे की तुम्ही सर व्याज ती शिक्षा मान्य आहे. ही नम्रता नसेल तर मग तुम्हाला कोणीच मदत करू शकत. ठीक आहे, तुम्ही जी केलेली भक्ती आहे तरी ते नेहाभि नाशोस्ती प्रत्यवाय न विद्यते, या तुम्ही जी काही प्रगती केली तशीच राहील ती. पण कित्येकदा अपराध काही काही इतके भयंकर असतात की त्यासाठी काही जन्म जावे लागतात, तुम्हाला पुन्हा जी प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे जितका मोठा अपराध तितकं त्वरित भक्त समाजाचा जाऊन त्यांची क्षमा दिली पाहिजे. ठीक आहे, बापरे. श्री प्रभुपाद की जय. गौर प्रेमानंदे.